Super Hits 93.5 Red FM वर 8:53 वेळ मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये नाशिक स्मार्ट सिटी बनण्याचा आपला प्रयत्न आणि वेगवेगळे नाट्य पाहायला मिळत आहेत या प्रयत्नांमध्ये. सध्या काय झालंय, परिवहन सेवेला विरोध करताना सदस्यांच्या हक्कांना बाधा येणार नाही या उपसूचनांचा समावेश करत शेवटी स्मार्ट सिटीच्या स्पेशल पर्पज व्हेकलला महासभेमध्ये मान्यता मिळाली. एकूणच 25 प्रस्ताव होणार सादर आणि वादग्रस्त ज्या अटी होत्या डॉक्टर गेडामांनी त्याला चोख उत्तर दिलेलं आहे. कामांची माहिती देणारी नाशिक महानगरपालिका देशात पहिल्या क्रमांकावर आहे. स्मार्ट ॲप्लिकेशनमध्ये कामांची माहिती दिली जात असल्यानं सदस्यांपासून कुठलीच बाब लपून राहणार नाही असं म्हटलं गेलेलं आहे. कामांचं टेंडर देण्याची जी पद्धत आहे ही सध्या आहे त्याचप्रमाणे राहणार आहे. बरं, पाहूयात आता नाशिकमध्ये ह्या सगळ्या निर्णयानंतर काय काय बदल पाहायला मिळतात. वाहतूक हा जो पार्ट आहे यावर प्रचंड लक्ष केंद्रित केलं गेलेलं आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर बोलूयात या सगळ्या विषयावर इन डिटेल बोलूयात. थोड्याच वेळात 4 ट्रॅक्स पण प्ले करतो आणि थोड्याच वेळात रेड एफ एम 93.5 च्या एका इनिशिएटिव्ह बद्दल आपल्याला बोलायचं आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.